तुझे कितना चाहने लगे हम, जितना हम चाहने लगते हैं ना, उतना ही ज्यादा चांद से हम उसे कंपेयर भी करने लगते हैं।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं किकडे आहे तुमच्या सोबत। MH935 मध्ये आपण बोलतोय आणि आज 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पहिलं पाऊल मानवाचं पडलं होतं चंद्रावरती। नील आर्मस्ट्रॉंग जिस बंदे का नाम है पूरी दुनिया उन्हें जानती है इसीलिए तो, आणि आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे म्हटलं विचारावं तुम्हाला की जर का तुम्हाला सुद्धा चान्स मिळाला त्यांच्यासारखं जाण्याचा तर तुम्ही कुणाला सोबत घेऊन जाल? काय म्हणतायत आपले नांदेडकर?
गौरी देशमुख।
हाय गौरी।
हाय,
कशी आहेस?
छान।
अरे भारी, काय करतेस आणि तू?
मी सातवीत आहे, इयत्ता सातवीत।
मग कोणाला घेऊन जायचं चंद्रावर?
चंद्रावर जर मला जायची संधी मिळाली तर मी माझी बेस्ट फ्रेंड आयुष्का आणि माझ्या मम्मी पप्पाला घेऊन जाईल।
ओके, काय विशेष बरं?
माझ्या बेस्ट फ्रेंड शिवाय मी राहू शकत नाही, ती खूप चांगली आहे, म्हणजे कोणत्या वेळेस माझी मदत करते आणि यासाठी।
ओके ओके, चंद्रावरचं कुठलं तुझं आवडीचं गाणं आहे मग?
चंदा है तू मेरा सूरज है तू।
अरे यार, वैसे तो बहुत ही ज्यादा गाने हैं चांद के ऊपर, और चांद से अगर किसी को कंपेयर करना हो ना तो वो प्यारी सी जो सूरत हमारे लाइफ में बहुत ही ज्यादा इम्पॉर्टेंट होती है वही आती है हमारे दिमाग में। तुमच्या सोबत असं कोण आहे तुमच्यासाठी इतकं स्पेशल कोण आहे ज्यांना तुम्ही सोबत घेऊन जाल चंद्रावरती सुद्धा, जर का तुम्हाला चंद्रावर जाण्याचा चान्स मिळाला तर? आणि इतके सगळे गाणे सुद्धा आहेत यार चंद्रावरचे, म्हणजे सगळ्यात भारी आता मला जे आठवले गाणं ते म्हणजे खोया खोया चांद खुला आसमा, हे इतकं सुंदर गाणं आहे ना, हे गाणं सुद्धा माझं वन ऑफ द फेवरेट आहे चंद्रावरच्या गाण्यांपैकी। तुमचं कुठलं गाणं फेवरेट आहे चंद्रावरचं सांगा। 9607007935 हा माझा नंबर आहे, पटकन डायल करून सांगा कुणाला घेऊन जाल चंद्रावरती हे सुद्धा सांगायचंय। स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।
Hi, I'm Kristen Bell, and if you know my husband, Dax, then you also know he loves shopping for a car. Selling a car? Not so much.
We're really doing this, huh?
Thankfully, Carvana makes it easy. Answer a few questions, put in your VIN or license, and done. We sold ours in minutes this morning, and they'll come pick it up and pay us this afternoon.
Bye-bye, Truckee.
Of course, we kept the favorite.
Hello, other Truckee.
Sell your car with Carvana today. Terms and conditions apply.